नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर आधारित दोन पुस्तकं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासचं प्रकाशन आज नवी दिल्लीत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. मोदी यांच्या भाषणांची ही पुस्तकं सुशासनाच्या दिशेनं त्यांचा दृष्टिकोन दर्शवतात. या भाषणांमधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले, देशाला विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्याची दिशा दिली, असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी राजकारणाला जनसेवेचं माध्यम बनवलं असल्याचं नमूद केलं. पंतप्रधानांच्या कार्यकाळात सर्वच क्षेत्रात झालेल्या सकारात्मक बदलांवर त्यांनी प्रकाश टाकला.
जीवनशैली को परिवर्तन करने जितने बड़े काम मोदी जी ने कई सेक्टर्स में किए, एक नहीं, दो नहीं, तीन नहीं, कई सेक्टर्स में. और आज जब दुनिया देखती है 80 करोड़ देशवासियों को हर महीने राशन फ्लॉलेसली मिलता है, तो विश्व भर में फूड सिक्योरिटी का सबसे बड़ा कार्यक्रम आज भारत में चल रहा है. और ये संभव तभी हो पाता है जब नेतृत्व राजनीति को सेवा करने का माध्यम बनाता है.
राज्यसभेचे सभापती हरिवंश, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते. वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा आजपासून लागू झाल्या असून जीएसटी बचत उत्सव सुरू झाला आहे. या अंतर्गत आता कराचे फक्त 5 आणि 18% स्लॅब लागू असून खाद्यपदार्थांसह दैनंदिन वापरांच्या वस्तूंच्या किमती यामुळे कमी झाल्या आहेत. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना मोदी सरकारनं पुढच्या पिढीच्या जीएसटी सुधारणांची भेट दिली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या जीएसटीमध्ये 390 अधिक वस्तूंवरील करांमध्ये ऐतिहासिक कपात करण्यात आली असून या सवलतींमुळे देशवासियांच्या जीवनात आनंद येईल आणि त्यांची बचतही वाढेल, असं शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात नमूद केलं. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही नवरात्री खास असून जीएसटी बचतच्या उत्सवासोबतच स्वदेशीचा मंत्र या काळात एक नवीन ऊर्जा प्राप्त करेल. विकसित आणि स्वावलंबी भारताचा आपला संकल्प साध्य करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ, असं पंतप्रधान म्हणाले. राज्यात तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, नांदेड जिल्ह्यातल्या माहूरचं रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. वणीच्या श्री सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये आज पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या हस्ते दागिन्यांची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असून राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्यादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसंच 17 वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा देवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी देवीची महापूजा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातल्या संघर्षांवर आधारित चलो जीते है हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे. लातूर इथल्या गृहिणी अश्विनी आळदकर यांनी आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं.
चलो जीते हे केवळ एक वाक्य किंवा एक ओळ नाहीये. यामध्ये मोदींचा बालपणीचा विषम परिस्थितीशी खूप संघर्ष झालेला होता, तो जवळून दाखवण्यात आला आहे. मला वाटते त्यांची पूर्वीची एकच ओळख सर्वांना माहीत असेल, ती म्हणजे मोदी पूर्वी चहा विकायचे. या व्यतिरिक्त त्यांनी किती संघर्ष केला असेल याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. या सर्व गोष्टी या लघु चित्रपटाच्या माध्यमातून देशवासियांना खूप जवळून दाखवण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या साकत गावात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पाणी शिरल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी अडकलेल्या 12 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश पवार यांनी दिले. पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे धरणाचे 18 दरवाजे 4 फूट उघडून 75,454 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. माजलगाव धरणातून 88,594 तर मांजरा धरणातून 22,982 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राज्यात फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज दाखल करण्यास येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ही माहिती देण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10